सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ। वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। लीजिए आपसे बातें करते करते गाने सुनते सुनाते शो का दूसरा घंटा शुरू हुआ है। स्वागत है आपका शो के इस दूसरे घंटे में। आणि आज अपन शो मध्ये बोलतोय डिप्पी बद्दल। लाईट ची डिप्पी नाही हो, व्हॉट्सअप ची डिप्पी। बऱ्याच वेळेला बऱ्याच जोडप्यांमध्ये ना व्हॉट्सअपला माझा फोटो डीपी म्हणून ठेवला नाही म्हणून भांडणं होतात। फेसबुक पे मेरा फोटो नाही लगाया आपने, झगडे हुए। सो तुमच्यामध्ये कधी या डीपी वरनं भांडणं होतात का? मला फोन आलाय, ऐकत मला कोणी फोन केलाय।
हाय अभिनीत, मी बोलते मंजुषा कपाळे।
मंजुषा जी बोला, तुमच्यामध्ये कधी याच्यावरनं भांडणं होतात का की माझा डीपी तुम्ही व्हॉट्सअपला ठेवला नाही फोटो?
नाही, कधीच नाही भांडणं होत आमच्यावर।
काय सांगताय?
या गोष्टीवरून तरी नाही होती, तर कारण आहेत भांडायला।
बर,
पण ह्या गोष्टीवरून नाही होत।
पण टाकतात का तुमचे हजबंड तुमचा फोटो कधी टाकतात का व्हॉट्सअपला डीपी म्हणून?
नाही, कधीच नाही टाकत।
मग तुम्हाला वाईट वाटत नाही का?
वाईट तर खूप वाटत, पण मग नाही टाकत। ते त्यांना नाही आवडत माझा फोटो टाकायला।
नाही आवडत?
दुसऱ्या हिरोईनीचे टाकतात।
अरे बापरे,
कुणाचे पण टाकतात पण माझे नाही टाकत।
तुम्ही अजिबात भांडत नाही याच्यावर?
नाही, कारण माहिती आहे त्यांना नाही आवडत माझा फोटो टाकायला। भांडून एकदा भांडणं झाल्याच्या नंतर समजल्याच्या नंतर वारंवार काय भांडायचं त्याच गोष्टीवर ना।
खरंय खरंय। मग तुम्ही त्यांना कधीच म्हटलं नाही की आजपर्यंत की माझा फोटो का टाकला नाही तुम्ही?
हा, एक वेळ झाले होते भांडणं, पण मग असे इतके विकोपाला नाही गेले। ते म्हणले मला नाही आवडत तुझा फोटो ठेवायला डीपीवर।
नितीन, ओके नितीन, तुझ्या पार्टनरशी कधी तुझी भांडणं होतात का डीपी ठेवला नाही म्हणून?
भांडणं तर झाली नाही अजून, पण माझं नवीन लग्न ठरलंय।
बर,
आणि मी तिची फोटो ठेवले तर घरचे खूप चिडतात।
का बरं?
माहित नाही, पण काय की दिसायला दिशा नाही सगळं, पण घरच्याला जरा राग येते।
अच्छा, ठेवली तर ओके, घरच्यांना राग येतो।
हो, खास करून बहिणीला, कारण बहिणीची डीपी मी आतापर्यंत कधीच ठेवली नाही।
हा, ते तर होतच बाबा, म्हणजे आमचं डीपी आतापर्यंत नाही ठेवलं आणि आता आता लग्न जमले लगेचच फोटो ठेवायला लागला। बघा,
असं होतं, त्याच्यामुळे जरा चिडचिडपणा येते घरच्याला।
सो व्हॉट्सअपला डीपी ठेवला नाही भांडणं झाली, फेसबुकला फोटो टाकला नाही भांडणं झाली, कधी तुमच्यामध्ये या डीपी वरनं भांडणं होतात का? मला फोन करायचा नंबर आहे माझा 9607007935, हा माझा नंबर आहे 9607007935। नांदेड फोन उठाव, नंबर डाल करो, बात करो मुझसे। ये गाना आपकी आवाज आ रहा है तो लॉन्ग मे लाईची, तुलसी कुमार की आवाज थोड़ा वेळात ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मी अभिनीत तुमच्या सोबत आहे, बजाते रहो।